पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे थेसलनिकाकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक मराठी थेसलनिकाकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक थेसलनिकाकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय एक सलाम व परमेश्वर उपकार स्मरण सलाम व परमेश्वर उपकार स्मरण परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यातील थेसलनिकाकराच्या मंडळीला पौल सिल्व्हान व तिमथ्य याचकडून परमेश्वर पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. बंधूंनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी परमेश्वराचे उपकार स्मरण केले पाहिजे आणि हे योग्यच आहे, कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वातील प्रत्येकाची एकमेकावरील प्रीती विपुल होत आहे. यावरून तुमचे सर्व छळ व जी संकटे तुम्ही भोगत आहात त्याविषयीची तुमची सहनशीलता व विश्वास याबद्दल परमेश्वराच्या मंडळात आम्हीही तुम्हाविषयी अभिमान बाळगतो. हे परमेश्वराच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे. तो न्याय हा की ज्यासाठी तुम्ही दुःख सोसत आहात त्या परमेश्वराच्या राज्याला योग्य असे तुम्ही मोजले जावे. तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांवर उलट संकट आणणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे हे जर परमेश्वराला न्याय आहे तर ते प्रभू येशू आपल्या सामर्थ्याच्या दूतासह स्वर्गातून अग्निज्वाला वेष्टीत असा प्रगट होण्याच्या समयी होईल. तेव्हा जे परमेश्वराला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची स्वार्थता मानित नाहीत त्यांचा तो सूड उगविल. तो आपल्या पवित्र जनास गौरव मिळवण्याकरता आणि त्या दिवशी विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्यपात्र होण्याकरता येईल, कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे. तेव्हा ते प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर होऊन युगानुयुगाचा नाश हा दंड त्यांना मिळेल. याकरता आम्ही तुम्हासाठी सर्वदा अशी प्रार्थना करतो की आपल्या परमेश्वराने तुम्हास झालेल्या ह्या पाचरणाला योग्य असे मानावे आणि चांगुलपणाविषयीचा तुमचा सर्व मनोदय व विश्वासाचे कार्य सामर्थ्याने पूर्ण करावे, यासाठी की आपला परमेश्वर व प्रभू येशू ख्रिस्त यांच्या कृपेने आपला प्रभू येशू याच्या नामाला तुम्हामध्ये व तुम्हाला त्याच्या ठाई गौरव मिळावे.